श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालपर्यंत आपण पाहिलं, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला 84 ओव्यांच्या माध्यमातून आपले नमन मांडलेले आहेत। सुरुवातीला गणपतीची स्तुती करण्यात आली, अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, या सुंदर ओवींनी गणपतीच्या पूर्ण शरीराची कल्पना करून मानवंदना आणि मानसपूजा केली। त्यानंतर वाघविलासिनी चातुर्य कलाकामिनी अशा सुंदर शब्दांनी सरस्वतीचे वर्णन केले आणि शेवटी श्रोत्यांना आग्रहाची विनंती केली की जैसे शारदीयेचे चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे वेचिती मने मवाळे चकोर तलगे, ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेच्या रात्री चकोर पक्षाची पिले हळुवारपणे अलगतपणे चंद्रकिरणांना ते वेचतात, त्याप्रमाणे हळुवार चित्ताने आपण ही ज्ञानेश्वरी ऐकावी। आजपासून आपण गीतेच्या श्लोकांवर ज्ञानेश्वर महाराजांचं जे भाष्य आहे त्याला सुरुवात करतोय। गीतेच्या पहिल्या अध्यायास अर्जुन विषाद योग जागोजागी असं संबोधिलेलं आहे। निरनिराळ्या भाष्यकारांनी, निरनिराळ्या गीताकारांनी याला अर्जुन विषाद योग म्हटलेलं आहे। पण ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे पहिला अध्याय हा नुसता अर्जुन विषाद योग नसून हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे। शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे गीता शास्त्र सांगण्यास भगवान श्रीकृष्ण का प्रवृत्त झाले। आता त्यातला एक भाग अर्जुनाला झालेला विषाद असू शकतो, पण नुसतं विषाद हाच एक त्याचा उद्देश नव्हता, तर नेमकं काय झालं, का म्हणून ते प्रवृत्त झाले याची माहिती या अध्यायात दिलेली आहे। ज्ञानेश्वरीत अगाध ज्ञान भरलेलं आहे आणि जेव्हा त्या वेदांताला सुरुवात होईल, अध्यात्माला सुरुवात होईल, तिथून ते गहन ज्ञान आपल्याला दिसेल। पण पहिला आणि दुसरा अध्याय हा युद्ध प्रसंगाचा असल्यामुळे युद्धात कोणकोणते योद्धे होते, कोणाजवळ कोणते शस्त्रास्त्र होते आणि कोणी कोणत्या प्रकारे लढा देत होतं, या सर्व गोष्टी यात दिलेल्या असणार आहे। आज पहिल्या श्लोकापासून तर 10व्या श्लोकापर्यंत आपण ज्ञानेश्वरी निरूपण घेणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजया। तरी पुत्रस्नेहे मोहितु धृतराष्ट्रसे पुसतु मणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रिची। जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे जुंझा चेनी। तरी तिही ये तुला अवसरी काय की जत असे येर येरी ते झडकरी कथन करी मज प्रती। तर मुलांच्या ममतेने वेळा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला। तो म्हणाला, संजया कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग। ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत, तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहे हे मला लवकर सांग, लवकर कथन कर।
संजय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डमानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यं महती च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। तिये वेणी तो संजय बोले मणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी प्रसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले कालकूट घरी कवण नातरी वडवानलू सांदुकला प्रलयवाते पोखला सागर शोशोनी उदवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परीकर अवगमले भयासुर त्ये काळी ते देखिले या दुर्योधने अव्वेरिले कवणे माने जैसे नगणीजे पंचानने गजघटांते मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा गिरी दुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरूठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरिला देख देख। त्यावेळी तो संजय काय म्हणाला? तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते सर्व सैन्य दिसू लागले। अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा मग ते कोणाला आवरणार? जसे काळकूट विष एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ असेल, अथवा वडवानळ म्हणजे जंगलाला लागलेली आग किंवा समुद्राला लागलेली आग, अशी समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तर तशात मग त्याला प्रलयकालच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे पूर्ण शोषण करून आकाशापर्यंत भडकतो अगदी त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले। ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह अजिबात मोजित नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची अजिबात पर्वा केली नाही। नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे आपण पाहिले का? हुशार अशा द्रुपद पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न याने हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत। जसे काय चालते डोंगरी किल्लेच, ज्याला तुम्ही शिकविले, ज्या दुष्टद्युम्नाला तुम्ही शिकवले, त्याला विद्या देऊन तुम्ही शहाणे केले, मोठे केले, त्या दुष्टद्युम्नाने हा सैन्य सिंह कसा उभारला, तयार केला, हे द्रोणाचार्या हे पहा, पहा तर खरे। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्र धर्मी निपुण वीराहाती जे बड़े प्रौढ़ी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगे न कौतुके प्रसंगेची येथ युयुधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद विरू। आणखीही जे शस्त्रशास्त्रात प्रवीण व क्षात्र धर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे इथे आले आहेत, जे शक्तीने मोठेपणाने आणि पराक्रमाने भीम आणि अर्जुन यांच्यासारखेच आहेत, त्यांची नावे आता मी तुम्हाला सांगतो, म्हणून तो दुर्योधन द्रोणाचार्याला सांगू लागला. येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे सर्वजण इथे आलेले आहेत.
धीष्टकेतुश्चे कितान काशी राजस्य वीर्यवान पुरुजित कुंतीभोजस्य शैबस्य नरपुंगवाः युधामनुष्य विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एवं महारथा. चेकितान दृष्टकेतु काशीश्वरु विक्रांतु उत्तमोजा नृपनाथु शैब्य देख हा कुंती भोजु पाहे एथ युधामन्यु आला आहे आणि पुरुजितादि राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरू नवा अर्जुनु तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर हे सकळे ही महारथी वीर मिती नेजे परी अपार मिनले असती.
चेकितान धृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमोजा आणि राजा शैव्य हे यांना पहा. हा कुंतीभोज पहा. येथे हा युधामन्यू आला आहे त्याला पहा. आणखीही हे पुरुजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत ते पहा. दुर्योधन पुढे म्हणाला, अहो द्रोणाचार्या, सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुन म्हणून ओळखला जाणारा असा तिचा मुलगा अभिमन्यू याला पहा. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येत नाही, पण असे अपरिमित महारथी वीर हे सर्व या ठिकाणी जमले आहेत, त्यांना सर्वांना पहा.
अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोध द्विज उत्तम नायका मम सैन्यस्य संन्यार्थतां ब्रवीमिते भवान् भीष्मस्य कर्णस्य कृपश्च समितिञ्जयाः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आतामुचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आयिक सांगिजती उद्देशे एके दोनी जयी जती बोलोनी तुम्ही आदी करूणी मुख्य जे जे. हा भीष्म्यू गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपु गज पंचाननु कर्णविरू या एकेकाचे निमनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य नपुरे एकलाची. एथ विकर्ण वीरु आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरु सदा वाहे कृतांतुमनी समिंतिंजयो सोमदत्ती ऐसे आणी कही बहुताहाती जयाचिया बळामिती धाता हिनेणे.
आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघाने सांगतो, ऐका. तुम्ही आधी करून जे जे मुख्य 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 वीर आहेत त्यांची नावे केवळ संक्षेपाने सांगून टाकतो. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती आणि संहार होऊ शकतो. फार कशाला हा एकटा कृपाचार्यच यांना पुरून उरणार आहे. येथे विकर्ण वीर आहे. तो पलीकडे पहा अश्वत्थामा. याची धास्ती प्रत्यक्ष यमसुद्धा आपल्या मनात नेहमी बाळगून असतो. समिंतिंजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही.
अन्ये च बहवा शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्र जात ये थुनी रूढ़ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मदची लागी आरा इले असती पतिव्रते चे हृदय जैसे पतिवान सुनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुबटासी आमुचिया काजाचे निपाड़े देखती आपुले जीवित थोकड़े ऐसे निरवधि चोखड़े स्वामी भक्त झुंझती कुड़कणी जाणती कड़े कीर्ती सी जिती हे बहु असो क्षात्र नीति ये थोनिया ऐसे सर्वान परी पुरते वीर दड़ी आमुते आता काय गणु यांते अपार हे।
ते शस्त्र विद्येत अत्यंत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्र विद्येत मूर्तिमंत अवतार आहेत। फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासून रूढ झाली आहेत। हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत, यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे। एवढे असून सुद्धा हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत। ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करीत नाही, अगदी त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे। आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत। हे युद्ध कलाकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत। फार काय सांगावे, क्षात्र धर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला असे समजा। याप्रमाणे सर्व अंगांनी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत। आता यांची गणती काय करू हे मोजण्याच्या पलीकडे आहे।
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्वीदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रियान् माजी श्रेष्ठूं जो जगजेठी जगी सुबटू तया दळवेपणाचा पाटू भीष्मासिपई आता यांचे निबळे गवसले हे दुर्घ जैसे पन्नासिले इणे पाळे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुआळ पवना नाही मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा नातरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसे सांघातू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणे सी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे ओईच लेनी पाडे दिसत असे वरी भीमसेन बेथू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलोनी हे मातू सांडिली तेणे।
आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे त्यांना आम्ही सेनापती केले आहे। आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत। याच्या पुढे त्रिभुवनही किम पदार्थ आहे। आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही। तशात त्याला ज्याप्रमाणे वडमानला सहाय्यकारी व्हावा, म्हणजे समुद्राला जेव्हा आग लागते त्याला वडवानळ म्हणतात, आणि अशा दुस्तर समुद्राला जर आग लागली किंवा प्रळयकाळचा अग्नी आणि प्रचंड वारा या दोहोंचा मिलाप झाला तर त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राचा म्हणजे भीष्माचार्याच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला लाभलेली आहे, असा दुर्योधन द्रोणाचार्याला सांगत आहे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसते आणि त्यात भीमसेन आधीच तो आडदांड मंदबुद्धीचा मठ्ठबुद्धीचा आणि तो त्याच्या सैन्याचा अधिपती झाला आहे असे बोलून दुर्योधनाने आता ही गोष्ट इथे संपवली जिथे त्यांनी दोन्ही पक्षातील वीरांची ओळख आपल्या द्रोणाचार्यांना करून दिली. आजचा भाग आपण इथे थांबवूया आणि पुढच्या भागात 11व्या श्लोकापासून परत सुरुवात करू.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.